बालवाणीवर तुमचा प्रश्न विचारल्याबद्दल धन्यवाद. तुमच्या प्रश्नाचे उत्तर आहे, बालकांना त्यांचे अधिकार माहीत असायला पाहिजे. बालकांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला पाहिजे. बालकांना हेल्पलाईन नंबर माहीत असायला पाहिजे. आशा आहे की तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले असेल. बालवाणीमध्ये सामील झाल्याबद्दल धन्यवाद. तुमचे प्रश्न भविष्यातही बालवाणीवर असेच विचारत रहा.